वैसे किसी सोशली वायरल हो रहे ऐप पर एक्टिंग करने के बाद खुद को एक्टर समझने वालों को किसी भी हालत में भगवान माफ नहीं करेगा।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है भारता। आता मद्रास मध्ये हा गेम जो आहे ना पबजी, जो खूप जास्त ॲडिक्टिव्ह आहे आणि लोक त्याच्यासाठी नाही त्या गोष्टी करतात ज्या खूप वाईट आहेत। आता भारतात तो जो गेम आहे तो हळूहळू बॅन होण्याच्या मार्गावर आहे, पण तसाच डिसिजन UAE म्हणजे दुबईनी सुद्धा घेतलाय। म्हणून मी तुम्हाला विचारलं होतं की हा गेम तर बॅन होईल, लवकरच होईल, कारण की त्याचे साईड इफेक्ट्स खूप जास्त वाईट आहेत। सो अशा अजून कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती बॅन आणायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? निशाशी आता बोलणं झालंय माझं।
सहसाठी मी जे पबजी सांगितलं ना त्याचे गेम बंद व्हायला पाहिजे आय थिंक।
असं का वाटतं तुला?
म्हणजे त्याच खूप जास्त ऍडिक्ट लागले ना लोक विद्यार्थ्यांना, म्हणजे सहसा स्पेशली लहान मुलांपासून ते आमच्यासारख्यांना सुद्धा त्याचं ऍडिक्शन खूप जास्त आहे, तर त्यामुळे त्यांच्या माइंड वर विपरीत परिणाम होता। सहसा स्टडी कडे कमी लक्ष लागतं, तो असं बंद व्हायला पाहिजे। व्हॉट्सअप फेसबुक कम्युनिकेट करण्याचं माध्यम चांगलं आहे, त्याच्यावर काही बॅन आणण्याचं कारण नाही,
पण जे ऍडिक्शन होत चालल्यात गोष्टी त्या बंद करायला पाहिजेत किंवा थोडं त्याच्यावरती लिमिटेशन आले पाहिजेत। निशानी तर हे सांगितलं, तुमचं काय मत आहे की अशा कुठल्या जास्त गोष्टी आहेत ज्या खूप जास्त ऍडिक्टिव्ह होत आहेत, त्याचं व्यसन लागतंय मुलांना, अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या बॅन व्हायला पाहिजेत किंवा लिमिटेशन आलेत पाहिजे त्याच्यावरती? सांगा, पटकन डायल करा 9607007935। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।